नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची लगबग उमेदवारांमध्ये सुरु आहे। अर्ज भरण्यासाठी कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मोठी रॅली काढली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी चार उमेदवारी अर्ज भरले, यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार जामील अहमद जुबेर खान यांनी आज अर्ज भरला। याशिवाय स्वतंत्र भारत पक्षाचे संभाजी जाधव, अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे आणि राजीव भोसले यांनीही आज अर्ज भरले। भिवंडी लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनीही शक्तीप्रदर्शन करून आज अर्ज भरला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वायव्य मुंबई मतदारसंघातले उमेदवार अमोल कीर्तिकर आणि उत्तर मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भाजपाच्या भारती पवार यांनी आज अर्ज भरला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज दिंडोरीतून अपक्ष अर्ज भरला। पालघरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 128 अंकांची वाढ झाली आणि 774,611 अंकांवर तो बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 43 अंकांची वाढ नोंदवत 22,648 अंकांवर बंद झाला। भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं ग्रँड मास्टर हा सन्मान प्रदान केला आहे। या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतर वैशाली तिसरी भारतीय महिला ग्रँड मास्टर बनली आहे। वैशाली आणि तिचा भाऊ रमेश बाबू प्रज्ञानंद ही दोघं जगातली पहिली ग्रँड मास्टर भाऊ बहीण जोडी बनली आहेत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे। हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल। काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।